विविध भारती पुणे, मेघना देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत। देशभरात आज विजय दिन साजरा करण्यात येत आहे। 1971 युद्धात भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाची स्मृती म्हणून विजय दिन साजरा केला जातो। लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी दक्षिण मुख्यालयातील युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केलं। 1971 युद्धात सेवा बजावणारे अधिकारी, एनसीसी छात्र, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। यंदा पुण्यात साजरा होत असलेल्या लष्कर दिन आणि आजच्या विजय दिनानिमित्त मुंबईतल्या कुलाबा इथून सुरू झालेल्या विजय दिन अल्ट्रा मॅरेथॉनचा समारोपही आज दक्षिण मुख्यालयात झाला। राज्य परिवहन महामंडळाकडून पुणे विभागासाठी 200 ई शिवाई मंजूर आहेत। नवीन वर्षात टप्प्याटप्प्यानं ई शिवाई बसची संख्या वाढवण्यात येणार आहे। त्यामुळे ई चार्जिंग स्थानकांची संख्या वाढवणं गरजेचं झालं आहे। त्या अनुषंगानं 4 नवीन चार्जिंग स्थानकं सुरू होणार आहेत अशी माहिती पुणे विभागीय अधिकारी सचिन शिंदे यांनी दिली। आणखी चार्जिंग स्थानकं उभारण्याच्या दृष्टीनं आराखडा तयार करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। पुणे शहराच्या विविध भागात सुरू असलेली विकासकामं आणि नवीन बांधकामांमुळे धुलीकणांचं प्रमाण वाढलं आहे। त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पुणे महापालिकेनं 3 वर्षांपूर्वी 1,02,00,000 रुपये खर्च करून घेतलेले 3 ट्रक गेल्या 3 वर्षांपासून वापराविना पडून होते। आता हे ट्रक पाणी फवारणी करून धूळ कमी करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत। त्यासाठीच्या 84,90,000 प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। पुण्यातल्या कर्वे रस्त्यावरची वाहतूक कोंडी दूर करण्यासह मेट्रो मार्गासाठी नळस्टॉप इथं उड्डाणपूल उभारण्यात आला आहे। या पुलाच्या वाढीव खर्चासाठी पुणे महापालिकेकडून महामेट्रो प्रशासनाला 14 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचा महिला आणि बालकल्याण विभाग प्रयत्नशील आहे। गेल्या महिन्यात जिल्ह्यात सर्वेक्षण करून 552 कुपोषित बालकांचा शोध घेण्यात आला। त्यात 72 बालकं तीव्र कुपोषित असल्याचं स्पष्ट झालं। या सर्व बालकांना ग्राम बाल विकास केंद्रामध्ये ठेवण्यात येणार आहे। भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 100व्या वर्षात पदार्पण आणि सहजीवन व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं विश्वगुरू भारत या विषयावर पुण्यात व्याख्यान होणार आहे। येत्या गुरुवारी संध्याकाळी सहकारनगर भागात याचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आयोजकांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं। सुप्रसिद्ध संगीतकार आर डी बर्मन यांच्या चाहत्या पुणेकर कलावंतांच्या एका समूहातर्फे दरवर्षी बर्मन यांच्याशी संबंधित कलाकारांचा पंचमरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो। यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे। आर डी बर्मन यांच्या स्मृतिदिनी म्हणजे येत्या 4 जानेवारी रोजी गणेश कला क्रीडा मंच इथं आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाईल। परभणीमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेसंदर्भात पोलिसांनी काही जणांना अटक केली। त्यातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला। या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाच्या वतीनं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आज आंदोलन करण्यात आलं। सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय द्या, दोषी पोलिसांवर कारवाई करा आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त गिरीप्रेमी संस्थेनं प्राध्यापक डॉ गुरुदास नूलकर यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं। पर्वत आणि शाश्वत विकास या विषयावर डॉ नूलकर यांनी विचार मांडले। पर्वत दिनानिमित्तानं माझा आवडता पर्वत या विषयावर चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली। द असेंट ऑफ माउंट मेरी या माहितीपटानं कार्यक्रमाची सांगता झाली। पुण्यात सुरू असलेल्या स्पोर्ट फील्ड अजिंक्यपद करंडक आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत स्पार्क स्पोर्टिव्ह क्रिकेट अकॅडमीनं एसएम क्रिकेट अकॅडमीचा 92 धावांनी पराभव केला। अन्य दुसऱ्या सामन्यात स्पार्क क्रिकेट अकॅडमीनं स्पेशलाइज क्रिकेट क्लिनिकचा 247 धावांनी पराभव केला। पुणेकरांनी आज सकाळी कडाकेची थंडी अनुभवली। आज किमान तापमान 7.8 सेल्सिअस नोंदवलं गेलं। उद्याही किमान तापमान 8 अंशाच्या आसपास असेल। सकाळी धुकं आणि दिवसभर आकाश निरभ्र असेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे। हा होता आजचा पुणे वृत्तांत। उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये। नमस्कार।